भीमा नदीच्या काठावर आपण मध्येच का आलो?
तुमचा प्रश्न समजला. आपण आता गाडी इथंच सोडणार आहोत. आता थोडा नौकाविहार करूया. पलीकडचा तीर गाठायला हवा ना? पलीकडच्या तीरावरचा घाट बांधला तो पेशव्यांच्या सेनापतींनी हरिवंत भडक्यांनी. समोरची ती टेकडी आणि कळस म्हणजेच सिद्धटेकचा सिद्धिविनायक.
झप झप वज बनावत, झप 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 वज बनावत. पहिलं तिरे जाऊ, पहिलं तिरे जाऊ. सिद्ध टेकचा सिद्धिविनायक आनंदे पाहू, आनंदे
पाहू.
काठावर उतरताना काळजी घ्या. नाव कलंडता कामा नये, पाय घसरता कामा नये. काठावरची माती ठिसूळ आहे. व्यासांनी यज्ञ करून इथंच हा भस्माचा डोंगर उभा केला. देवळापर्यंतची ही फरसबंदी हरिपंत भडक्यांनी गेलेलं सेनापती पद परत मिळालं म्हणून बांधली. इथला हा भला मोठा गाभारा अहिल्याबाई होळकरांनी बांधल्याचं सांगतात. 3 फूट उंच आणि 2.5 फूट रुंद असलेल्या या मूर्तीचं पोट ते मात्र गणपती नावाला साधेस नाही, म्हणजे फार मोठं नाही. मांडीवर रद्धी सिद्धी, मंदिराला लागून टेकडी. प्रदक्षिणा घालायचा संकल्प सोडलास ना तर मित्रांनो, संपूर्ण टेकडीला प्रदक्षिणा घालावी लागते, नाहीतर मग नाईलाजाने स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची. सृष्टीची रचना करण्यात ब्रह्मदेवांना इथंच सिद्धी प्राप्त झाली. असुरांचा नाश करण्यात विष्णूंना यश प्राप्त झालं तेही इथंच. म्हणूनच हा सिद्धिविनायक.